स्तोत्र संहिता अध्याय 34। मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन, माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल। मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील। तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या, आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावूया। मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले, आणि त्याने मला माझ्या सर्व भयावर विजय दिला। जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जित होणार नाहीत। या पिडलेल्या मनुष्याने आरोळी केली आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले। परमेश्वराचे भय धरणाऱ्या भोवती तो छावणी करतो आणि त्यास वाचवतो। परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। धन्य तो पुरुष जो त्याच्या ठाई आश्रय घेतो। जे तुम्ही त्याचे निवडलेले आहात ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा। त्याचे भय धरणाऱ्यास कशाचीच कमतरता भासत नाही। तरुण सिंहांना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही। मुलांनो, माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन। सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? तर वाईट बोलण्यापासून आवर आणि तुझे होट खोटे बोलण्यापासून आवर। वाईट कृत्य करणे सोडून दे आणि चांगले कृत्य कर। शांतीचा शोध कर आणि तिच्या मागे लाग। परमेश्वराची दृष्टी नीतिमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरुळीकडे असतात, परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुद्ध आहे। तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो, नीतिमान आरुळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल। जे हृदयाने तुटलेले आहेत त्यांच्याजवळ परमेश्वर आहे, आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो। नीतिमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतु परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल। परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल, त्यातले एकही हाड तो मोडू देणार नाही। परंतु दुष्टाही दुष्टाला मारून टाकील। जो नीतिमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल। परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्याला तारेल, त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही।